नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला। मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं। कुठल्याही सर्वेचा विचार करू नका, महायुती पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं। मुंबईतल्या नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। लैंगिक छळ प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। तसंच रुग्णालयातले कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 48.50 रुपये वाढ केल्याने या सिलेंडरची किंमत आता 1692.50 रुपये इतकी झाली आहे। तर 5 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरातही 12 रुपयांनी वाढ केली आहे। आजपासून हे दर लागू झाले आहेत। यंदाच्या हंगामात राज्यात 126% पाऊस पडला। यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे 258 मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे। दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी 994 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा या कालावधीत 1258 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना जिंकत आज भारतानं ही मालिका 2-0 अशी जिंकली। यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर अश्विन मालिकावीर ठरला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।